पवन पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं वृषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी। पृथ्वीचिया पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा, एकेची उड्डाणे साता ही सागरा प्रदक्षिणा कीजे। तया वही लिया गति मंता आतु पवनु तोमी पंडुसुतु, आणे साता ही सागरा प्रदक्षिणा कीजे। तया वही लिया गति मंता आतु पवनु तोमी पंडुसुतु, शस्त्रधरा समस्ता माजी श्री राम तो मी। जेने साकड लिया धर्माचे कैवारे, आपण पया धनुष्य करुनी दुसरे। विजय लक्ष्मी ये एक मोहरे केले त्रिती, पाठी उभे ठाकूरी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची सिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्त बळी दिधली भूता। जेणे देवांचा मानू किवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदयला सूर्य जोका, तो हाती येरू परजितया आतू। रामचंद्र मी जानकी कांतू। ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे रामचंद्रांच्या चरित्राचं वर्णन आहे। धर्म संकटात सापडल्यानंतर धर्माचा कैवार घेऊन धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणून आपण पया करुणी धनुष्य करुनी दुसरे, जणू आपलं स्वतःच शरीर आपला देहच त्यांनी धनुष्यासारखा वापरला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। रामचंद्रांच्या हाती धनुष्य, पण आपल्यालाच जणू त्यांनी धनुष्य केलं, आपल्यालाच त्यांनी कठोर शस्त्र केलं। आणि विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती, आणि विजय लक्ष्मी आपल्या बाजूला त्यांनी वळवून आणली। रामचंद्रांनी केलेला प्रताप लंकेश्वराचा रावणाचा वध, या घटनेची भारतीय प्रजा आजपर्यंत आठवण काढते। रावणाचा वध झाल्यामुळं एका तऱ्हेने एका समुद्र द्वीपामध्ये राहून, बेटामध्ये राहून, आणि त्याला हवं त्या वेळेला मोठ्या भूभागावर येऊन मनासारखा अत्याचार करणं आणि निघून जाणं, आणि त्या बेटावर कोणाला जाताच न येणं असं असल्यामुळं रावणाशी लढणं ही फार कठीण गोष्ट झालेली होती। रामचंद्रांनी काय काय केलं हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात। त्यांनी एका योग्य वेळेला, जेव्हा तो खरोखरच वध्य म्हणून सर्वांना मान्य झाला, त्यावेळेला रावणाचा वध केला. रामचंद्रांनी देवांचा मान देवांना परत प्रस्थापित करून दिला. रामचंद्रांनी धर्माचा जीर्णोद्धार केला. रामचंद्र म्हणजे जणू सूर्यवंशाच्या सूर्यवंशीयांमध्ये सूर्यानीच जन्म घ्यावा असे इतके तेजस्वी. रामचंद्रांचं वर्णन हातियेरू परजितया आतू असं केलेलं आहे. सतत हत्यार परजत असे जे असत असे. रामचंद्रांच्या बऱ्याच मूर्ती धनुष्यासकटच आहेत. रावणाचा वध झाल्यानंतर लंकेची व्यवस्थित अशी व्यवस्था लावली. रामचंद्रांनी लंकेत देखील प्रवेश केला नाही, कारण शहरामध्ये जायचं नाही आणि वनामध्ये राहायचं अशी वडिलांची आज्ञा होती. ते वनवासी होते, त्यामुळे लक्ष्मण कर्वी विभीषणाचा लंकेमध्ये परत उत्तम जम बसवला, विभीषणाचा राज्याभिषेक केला. रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि या भूमीवर जी वारंवार आक्रमण होत होती त्याच्यातला बलिष्ठ शत्रू मारला. पुढे रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केला. शास्त्र म्हणून त्याची आवश्यकता होती. रामचंद्रांचं आधिपत्य सर्व राजांना मान्य होत, कारण जे कोणालाच जमलेलं नव्हतं ती गोष्ट रामचंद्रांनी केलेली होती. एवढंच नव्हे तर तिथं निर्माण झालेली नवीन सत्ता आहे ती सत्ता देखील आपल्या राज्याला सदोदित अनुकूल राहील असा विचार रामचंद्रांनी करून विभीषणाला तिथं राज्याभिषेक केला. नुसता एखादा भाग मुक्त करणं ही वेगळी गोष्ट आणि त्या भागातली जी सत्ता आहे ती सत्ता परत आपल्या विरोधात येईल असं न पाहणं ही अजून एक राजकारणाची गोष्ट आहे. या दोन्ही अंगांनी रामचंद्रांनी उत्तम व्यवस्था केली. तसंच लंकेचं राज्य करण्याचा मोह रामचंद्रांना झाला नाही. लंकेचं राज्य लक्ष्मणाला देण्याचाही मोह रामचंद्रांना झाला नाही आणि लक्ष्मणालाही झाला नाही. असं सर्व करून ठरल्या वेळेला ठरल्या दिवशी भरताला दिलेल्या वचनाप्रमाणे रामचंद्र अयोध्येमध्ये प्रवेश करते झाले. तो आजचा दिवस आहे. रामचंद्रांवर तुलसीदासांनी श्री रामचंद्र कृपालु भजू मन हरण भव भय दारुणम हा फार सुंदर अभंग रचला. तो अभंग आता आपण सद्भक्त अजित कडून ऐकणार आहोत.
Ah चंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं नवकंजलोचन कंजमुख कर कंजपद कंजारुणं श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदर पटपीत मानव तड़ित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं श्रीराम चंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंशनिकंदन रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदन श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं शिर मुकुट कुंडल तिलक चारु दारु अंग विभूषण आजालु भुज शरचाप धर संग्राम जीत खर दूषण श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं इति वदति तुलसीदास शंकर शेख मुनि मनरंजनं मम हृदय कुंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं मम हृदय कुंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं श्रीराम चंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं नव कंजलोचन कंजमुख कर कंजपद कंजारुणं श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं श्रीराम 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 श्रीराम
नवकंज लोचन नुकत्याच उगवलेल्या कोमल कमलाप्रमाणे नेत्र त्यांना लाभलेले आहेत. कंजमुख कर कंज पद कंजारुणम। तसच ज्यांना ज्यांचं मुख कमलासारखं आहे कर कंज पद, ज्यांचे हस्त आणि पाद देखील कमलाप्रमाणे आहेत असं वर्णन आहे, याचा अर्थ सुंदर देखील आणि अलिप्त देखील। कंजारुणम म्हणजे उगवत्या सूर्याप्रमाणे आरक्त असे, रामचंद्रांचे तळवे आणि तळहात हे उगवत्या सूर्यासारखे आरक्त होते असं तुलसीदास म्हणतात, आणि कमलाप्रमाणे होते। शिरावर मुकुट धारण केलेला आहे, कानात कुंडल, भालावर विशाल भालावर सुंदर तिलक रेखाटलेला आहे, अंगावर उदंड आणि उत्तम आभूषण आहेत, शरीर लक्षणांनी जे अजानुबाहू आहेत त्यांचे बाहू त्यांचे हात हे त्यांच्या गुडघ्यापर्यंत इतके लांब होते, धनुष्यबाण ज्यांनी धारण केलेला आहे असे। रामचंद्रांच्या अंगावर उदंड आणि उत्तम आभूषण होती तरी देखील त्यांच्या दर्शनामध्ये सात्विकताच होती, त्यांचं दर्शन हे बटबटीत दागिने घालणाऱ्या अशा पुरुषासारखं नव्हतं। संसार भय नाहीसे करणाऱ्या आणि कृपाळू अशा रामचंद्रांना हे मना तू भज, श्री रामचंद्र कृपाळू भजू मन हरण भव भय दारुणम। भव भय दारुण असं भव भय हरण करणाऱ्या अशा कृपाळू श्री रामचंद्रांना हे मना तू भज असं ते म्हणतात। याचं कारण प्रत्यक्ष शिव आणि शेष नाग तसंच मुनींच्या मनाला संतोष देणारे असे श्रीराम आहेत। इति वदती तुलसी दास शंकर शेष मुनी मन रंजनम मम हृदय कुंज। निवास कुरु कामादि खल दल गंजनम, दुष्ट भावांनी गांजलेल्या अशा माझ्या हृदयाच्या ठिकाणी रामचंद्रांनी वास करावा। अगणित कंदर्प म्हणजे कामग्रस्त आणि अतिसुंदर पुरुष म्हणजे मदन, तो कामाने ग्रासलेला आहे असा त्याच्या ठिकाणी काम हा उत्साहानी संचार करतो आहे असा आणि अतिशय सौंदर्य ज्याला लाभलेला आहे असा मदन, असे अगणित मदन असं त्यांनी म्हटलेलं आहे। कंदर्प अगणित अमित छबी अशा अति सुंदर कामाने हेलावणाऱ्या अशा पुरुषाला जे सौंदर्य लाभलेलं नाही ते सौंदर्य ज्यांना लाभलेलं आहे असे असं रामचंद्रांचं वर्णन आहे. कामानी हेलावलेला आणि अतिशय उत्साहानी कामग्रस्त झालेला आणि अतिशय सौंदर्यवान असा पुरुष हा नेहमी विफलता अनुभवत असतो. त्याच्या जीवनाचं साफल्य त्याच्या भावनेमुळं होतं असं मुळीच घडत नाही आणि ते साफल्य नसतं म्हणून तो परत परत कामाला प्राप्त होतो. रामचंद्रांचं जे सौंदर्य होतं ते कामविरहित सौंदर्य होतं. रामचंद्रांना पाहून देखील परमात्म्याची आठवण यावी, विषयभाव निर्माण होऊ नयेत असं रामचंद्रांचं व्यक्तिमत्व होतं. आणि रामचंद्रांचं अंतर्व्यक्तिमत्व देखील तसंच होतं, विद्युल्यतेप्रमाणे झळकणारं असं पीतवस्त्र, झळफळीत परिधान केलेले, अत्यंत मधुर पवित्र दर्शन असलेले, दीनबंधू असे जणू सूर्य प्रतापी दानव आणि दैत्यांचं निर्दालन करणारे असे रामचंद्र आहेत. तुलसीदासांनी आपलं सगळं जीवन रामचंद्रांच्या प्रेमाला वाहून टाकलं. रामचंद्रांच्या मुखावर जागृतीची आभा असे, सावध त्याची आभा असे. रामचंद्र म्हणजे साक्षात विवेक असं त्यांचं वर्णन करता येईल. सर्व मर्यादा मोठ्या सुखांनी सहन करणारे असे ते होते. मर्यादांचा एरवी त्रास होतो पण मर्यादेमध्ये घालून दिलेल्या शास्त्रांनी आणि धर्मांनी घालून दिलेल्या मर्यादांमध्ये अत्यंत सुखानी राहणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणण्याचा प्रघात निर्माण झाला. ते मर्यादाशील होते आणि मर्यादाशील वर्तनामुळं सर्व प्रकारच्या मर्यादा तोडण्याचं सामर्थ्य असताना देखील श्रीकृष्णांसारखं कोणतीच मर्यादा श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनात सांभाळली नाही असं सामर्थ्य लाभलेलं असताना देखील रामचंद्र स्वतः मात्र मर्यादांच्या चौकटीमध्ये जितकं जास्तीत जास्त जीवन खुलवून जगता येईल तसं जगून त्यांनी दाखवलं. हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य आहे. रामचंद्रांवर रामचरित मानस कथेमध्ये तुलसीदासांनी त्यांच्या जीवनाचा चरित्राचा भाग आणि मानस चरित्र, प्रातिभ चरित्र, भावात्मक चरित्र असा एक मिलाफ घातला. वाल्मिकी रामायण हे मूळ रामायण जरी धरलं गेलं तरी उत्तर हिंदुस्थानात विशेष करून वाल्मिकी रामायणावर श्रद्धा ठेवून देखील तुलसी रामायण हे अधिक पाहिलं जात. सद्भक्त नवीन रामचरित मानस कथेमधल्या रामचंद्रांच्या काही तुलसीदासांनी रंगवलेल्या स्मृती कथा आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तुलसीदास जी का भाव ऐसा था कि वन की तुलसी पर प्रभु राम की कृपा हो जाए तो तुलसीदास बन जाते हैं। ऐसे तुलसीदास जी ने स्वामी जी ने अभी जैसा वर्णन किया, प्रभु राम का चरित्र वर्णन, भाव चरित्र वर्णन रामचरितमानस में जो किया, उस विषय में वे हम सभी को एक सुंदर मार्गदर्शन करते हैं। वे कहते हैं कि हरि अनंत हरि कथा अनंता, हरि कथा क्यों सुने। उनका कहना है कि हरि कथा यदि हम तत्परता से मन लगाकर सुने तो एक विशेष लाभ जीवन में होता है। वो विशेष लाभ है हरि को पाने का, हरि रूप होने का मार्ग मिलता है, और वो मार्ग है सद्गुरु के चरण में विशेष निवास। रामचरितमानस रूपी गंगा के प्रवाह में किसी भी मोड़ पे हम प्रवेश करें, अमृत रसपान जरूर होगा। और आज हम जिस मोड़ पे प्रवेश करेंगे वो है केवट ने गंगा किनारे जहां उन्हें छोड़ा, वहां से भारद्वाज आदि ऋषियों से मिलते हुए वे वाल्मीकि आश्रम की ओर चले। चलते हुए भी जो वर्णन किया है तुलसीदास जी ने, हम सभी कल्पना करें, क्यों ना ऐसा करें कि वहां चले। प्रभु राम जी आगे चल रहे हैं, वल्कलधारी जटाधारी पीताम्बरधारी कोदंडधारी, पर उनका दर्शन का एक पल भी न गवाए ऐसे वहां का वृक्ष, वहां की हवा, वहां के पंछी, किसी न किसी रूप में हम रहे होंगे। और उसके पीछे बड़ा सुंदर वर्णन किया है, अपनी अपनी मर्यादा में अपने अपने अंदाज में चलना भी कैसा होता है। प्रभु रामचंद्र आगे चल रहे हैं और उसके पीछे सीता जी चल रही है। किस तरह चल रही है, तो एक थोड़ा सा भय मन में है चलते चलते कि कहीं प्रभु राम के चरण चिन्हों पर उनके चरण न चले, दोनों चरणों के बीच में नाजुकता के साथ चलते हुए। और उसके पीछे लक्ष्मण गंभीर और सीधा अंदाज, प्रभु राम और सीता माता के चरणों को दाहिनी ओर रखकर बाईं ओर से सीधे चले जा रहे हैं। प्रभु पद रेख बीच बीच सीता, धरति चरण मग चरण ति सभीता, सिय राम पद अंक बराए, लखन चल ही मगु दाहिन लाए। ऐसे चलते हुए वाल्मीकि आश्रम में पहुंचे, वाल्मीकि जी ने उनका स्वागत किया, सुंदर आसन दिया बैठने के लिए, और फिर श्री राम जी बैठे हुए हैं और वहीं पास में वाल्मीकि जी बैठे हैं। श्री राम जी ने उनसे थोड़ी अपनी कथा बताई कि किस कारण से वन में आना हुआ, और बड़ी सहजता के साथ उन्होंने कहा कि हे प्रभु, पिता की आज्ञा का पालन, माता का हित और भरत जैसे स्नेही एवं धर्मात्मा भाई का राजा होना और फिर मुझे आपके दर्शन होना, यह सब मेरे पुण्यों का प्रभाव है। और फिर एक बड़ा ही छोटा सा अद्भुत प्रश्न सामने रखा जो हम सब के लिए बड़ा ही प्रेरणा का स्रोत होगा, जिस पर वाल्मीकि जी ने उत्तर दिया है। प्रभु राम ने कहा, हे मुनिराज, आपके चरणों का दर्शन करने से आज हमारे सब पुण्य सफल हो गए। अब जहां आपकी आज्ञा हो वह स्थान बतलाइए जहां मैं लक्ष्मण और सीता सहित कुछ समय निवास करूं। वाल्मीकि जी ने कहा, धन्य धन्य हे रघुकुल के ध्वजा स्वरूप, आप ऐसा क्यों ना कहेंगे, आप सदैव वेद की मर्यादा का पालन करते हैं। मैं जानता हूं कि आप वेद की मर्यादा के रक्षक जगदीश्वर हैं। हे राम, आपका स्वरूप वाणी के अगोचर बुद्धि से परे अव्यक्त, अकथनीय और अपार है। वेद निरंतर उसका नीति नीति कहकर वर्णन करते हैं। हे राम, जगत दृश्य है, आप उसके देखने वाले हैं। आप ब्रह्मा, विष्णु और शंकर को भी नचाने वाले हैं। जब वे भी आपके मर्म को नहीं जानते, तब और कौन आपको जानने वाला है? और फिर कौन जान पाएगा? तो उन्होंने कहा, वही आपको जानता है जिसे आप जना देते हैं, और जानते ही वह आपका ही स्वरूप बन जाता है। हे रघुनंदन, हे भक्तों के हृदय के शीतल करने वाले चंदन, आपकी ही कृपा से भक्त आपको जान पाते हैं। और फिर उन्होंने कहा कि आपने मुझसे पूछा है कि मैं निवास कहां करूं, परंतु मैं यह पूछते हुए सकुचाता हूं कि जहां आप न हो वह स्थान बता दे, तब मैं आपके रहने के लिए स्थान दिखाऊं। और फिर उन्होंने एक 11-12 तरीके से भक्त का हृदय कैसा हो ताकि राम का निवास हो, ऐसा कुछ वर्णन किया। हे राम जी, सुनिए, अब मैं वे स्थान आपको बताता हूं जहां सीता जी और लक्ष्मण जी सहित आप निवास करें। बड़े ध्यान से हम सब सुने। जिसके कान समुद्र की भांति आपकी सुंदर कथा रूपी अनेकों सुंदर नदियों से निरंतर भरते हुए परंतु कभी तृप्त नहीं होते, उनके हृदय आपके लिए सुंदर घर है। और जिन्होंने अपने नेत्रों को चातक बना रखा है, जो आपके दर्शन रूपी मेघ के लिए सदा लालयित रहते हैं, हे रघुनाथ जी, उन लोगों के हृदय रूपी सुखदायी भवनों में आप भाई लक्ष्मण और सीता जी सहित निवास करें। आपके यश रूपी निर्मल मान सरोवर में जिसकी जीभ हंसनी बनी हुई आपके गुण समूह रूपी मोतियों को चुगती है, हे राम जी, आप उसके हृदय में बसिए। जिनके मस्तक देवता, गुरु और ब्राह्मणों को देखकर बड़ी नम्रता के साथ प्रेम सहित झुक जाते हैं, जिनके हाथ नित्य श्री रामचंद्र जी आपके चरणों की पूजा करते हैं, और जिनके हृदय में श्री रामचंद्र जी आपका ही भरोसा है, दूसरा नहीं, तथा जिनके चरण श्री रामचंद्र जी आपके तीर्थों में चलकर जाते हैं, हे राम जी, आप उनके मन में निवास करें। जो नित्य आपके मंत्रराज राम नाम रूप मंत्रराज को जपते हैं और परिवार सहित आपकी पूजा करते हैं, जो अनेकों प्रकार से तर्पण और हवन करते हैं तथा ब्राह्मणों को भोज कराकर बहुत दान देते हैं, तथा जो गुरु को हृदय में आपसे भी अधिक बड़ा जानकर सर्व भाव से सम्मान करते हैं, उनकी सेवा करते हैं, और ये सब कर्म करके सबका एकमात्र यही फल मांगते हैं कि श्री रामचंद्र जी के चरणों में हमारी प्रीति हो, उन लोगों के मन रूपी मंदिरों में सीता जी और लघुकुल को आनंदित करने वाले आप दोनों बसिए। जिनके न तो काम है, क्रोध, मद, अभिमान और मोह है, न लोभ है, न क्षोभ है, न राग है, न द्वेष है, और न कपट, दंभ और माया ही है, हे रघुनाथ, आप उनके हृदय में निवास कीजिए। जो दूसरों की संपत्ति देखकर हर्षित होते हैं और दूसरे की विपत्ति देखकर विशेष रूप से दुखी होते हैं, और हे राम जी, जिन्हें आप प्राणों के समान प्यारे हैं, उनके मन में, उनका मन आपके रहने योग्य शुभ भवन है। जो अवगुणों को छोड़कर सबके गुणों को ग्रहण करते हैं, ब्राह्मण और गौ के लिए संकट सहते हैं, नीति निपुणता के में जिनकी जगत में मर्यादा है, उनका सुंदर मन आपका घर है। जो गुणों को आपका और दोषों को अपना समझते हैं, जिसे सब प्रकार से आपका ही भरोसा है, और राम भक्त जिसे प्यारे लगते हैं, उसके हृदय में आप सीता सहित निवास करें। जाति पाति धन धर्म बड़ाई प्यार प्यारा परिवार और सुख देने वाले घर सबको छोड़कर जो केवल आपको ही हृदय में धारण किए रहता है, हे रघुनाथ जी, आप उसके हृदय में रहिए। और फिर अंत में उन्होंने कहा, जिसको कभी कुछ भी नहीं चाहिए और जिसका आपसे स्वाभाविक प्रेम है, आप उसके मन में निरंतर निवास कीजिए, वह आपका अपना घर है। स्वामी जी के चरणों में हम सभी ऐसी प्रार्थना करें कि हमारा हृदय इसी परिभाषा में परिभाषित हो, उन्हीं के मार्गदर्शन में। और फिर वाल्मीकि जी ने एक स्मित हास्य करते हुए कहा, प्रभु राम फिलहाल इस समय आप कहां निवास करें ये आपको बताता। और फिर उन्होंने चित्रकूट पर्वत का वर्णन किया। जहां महामुनि अत्रि का भी आश्रम था। रामचरित मानस एक अनंत प्रवाह है। ऐसे अनेक मोड़ हैं जहां पर हम प्रवेश कर सकते हैं। आज के लिए इतना ही है। स्वामी जी की अनुमति से यहां स्वल्प विराम लेते हैं।
आपल्या महत् पुण्याने आपल्याला वनात यावयास मिळालं। आपल्या पित्याची आज्ञा आणि आपल्या आईचं त्याबद्दलचं मत आणि राजा भरत अयोध्येत सुखाने राज्य करावा यासाठी मोठ्या पुण्याने मला वनात यायला मिळालं आणि आपल्या सारख्यांची भेट झाली असा रामचंद्रांचा वाल्मिकी बरोबर भाव व्यक्त झाला। वनातला काळ रामचंद्रांचा अतिशय सुखाचा गेला, कारण वनात त्यांनी अनेक ऋषींची भेट घेतली, अनेक ऋषींबरोबर शास्त्र चर्चा केली, त्यांना प्रश्न विचारले, त्यांच्याकडून उपदेश ग्रहण केला आणि ते सर्व ऋषी रामचंद्र हे स्वरूपाने विष्णू आहेत हे जाणणारे होते, भगवंत आहेत हे जाणणारे होते। रामचंद्रांच्या बरोबरच सीतामाईंना देखील वनामध्ये रामचंद्रांच्या सहवासामुळे अतिशय आनंद प्राप्त झाला आणि लक्ष्मणाचा तर रामचंद्रांच्या निकट राहणं हा स्वार्थच होता, त्याला माहीतच होतं की यांच्या भोवती कसं असेल, त्यामुळं लक्ष्मणाला देखील एक अनोखी पर्वणी प्राप्त झाली। जे शेवटचे 6-8 महिने रामचंद्रांच्या अंगावर संकटांची परंपरा सुरू झाली, विशेष करून शूर्पणखेचा वध झाल्यानंतर सगळंच बदललं, सीतामाईंचं हरण झालं, रामचंद्रांनी अत्यंत पुरुषार्थाने अयोध्येकडून कोणतीही मदत न घेता आपल्या स्वतःच्या कल्पक मोहक तसंच बुद्धी चातुर्याचा उपयोग करून घेऊन जी मदत मिळवली तर त्याला देखील तोड नाही। रामचंद्रांकरता फार मोठी सेना मरायला सिद्ध झाली। रामचंद्रांनी एका पदच्युत झालेल्या राजाला आपलं राज्य परत मिळवून दिलं, वालीला वालीचा वध केला, सुग्रीवाला त्याचं राज्य मिळवून दिलं, आणि याची परतफेड म्हणून सुग्रीवानी रामचंद्रांना सर्वतोपरी सहाय्य केलं. स्वतः सकट स्वतःही युद्धभूमीवर गेला. ही सगळी मंडळी रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वामुळे मोहित झालेली होती. रामचंद्र त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांचं असणं, त्यांचं स्मित हे मोहिनी पडल्यासारखं समोरच्या व्यक्तीवर होत असे. इतकं विलक्षण होतं. आजच्या दिवशी समर्थांनी रामचंद्रांकडे काही मागणं मागितलेलं आहे. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, चौपदी मध्ये. तर हे मागणं आपण सद्भक्त प्रणव आणि सायली शेठ यांच्या पाठोपाठ म्हणूया.
श्रीराम कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम.
कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम.
प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळामज दे रे राम.
प्रसंग ओळखी दे रे राम, कळामज दे रे राम.
हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम.
हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम.
अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम.
अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम.
विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम.
विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम.
मागो नेणे दे रे राम, मदन करेते दे रे राम.
मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम.
तुझी आवडी दे रे राम, दास मरे मज दे रे राम.
तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम.
तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम.
तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम.
पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम.
पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम.
अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम.
अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम.
तद्रूप तामस दे रे राम, अर्थारोहण दे रे राम.
तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम.
सज्जन संगति दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम.
सज्जन संगति दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम.
ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम.
ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम.
मजगण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम.
मजगण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम.
मजगण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम.
मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे.
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
जय जय रघुवीर समर्थ।
रामचंद्रांचा जन्माच्या आधीपासून माहित होत की परमात्मा अवतार घेणार आहे, यज्ञ पुरुषांनी सांगितलेलंच होत की भगवान विष्णू तुझ्या पोटी अवतार घेणार आहेत। त्यामुळं रामचंद्रांकडे पाहताना त्या तऱ्हेची कल्पना अयोध्यावासियांना होती। रामचंद्रांचं व्यक्तिमत्व देखील लोकांनी आधीच ठरवून ठेवलेलं होतं, हे कसे असणार, आणि रामचंद्र तसेच होते। लोकांची त्यांच्याबद्दलची जी भावना किंवा कल्पना होती ती आणि रामचंद्र आणि रामचंद्रांचं व्यक्तिमत्व हे एकसारखंच घडलं। एखाद्याच्या संदर्भात आपण केलेली कल्पना आणि प्रत्यक्षात तो दुसराच असावा, आपल्या कल्पनेप्रमाणे नसावा, असं व्यवहारात घडताना आढळतं। रामचंद्रांच्या बाबत सहस्रावधी लोकांना हाच अनुभव आला की सांप्रत काळी विष्णू जर जन्माला आले तर कसे राहतील, कसे असतील, कसं वर्तन करतील। त्यामुळं रामचंद्रांकडे त्या तऱ्हेनेच लोक पाहत होते। श्रीकृष्णांचं जे जीवन आहे तेव्हा देखील कल्पना आलेली होती की देवकीच्या पोटी विष्णू जन्म घेणार आहेत, पण जन्म झाल्याचं कोणाला माहिती नव्हतं। त्यामुळे श्रीकृष्णांचं जे बालपण आहे ते तुलनेने अतिशय उन्मुक्त गेलं, कारण कोणाची तशी भावना नव्हती, असा संबंध माहिती नव्हता। त्यांनी सर्वांना वेड लावलं ही गोष्ट निराळी। तो विलक्षण शक्तिशाली आहे, तो दैवी गुणांनी युक्त आहे, त्याचं संरक्षण तो तरी करतो किंवा कोणती शक्ती करते कोण जाणे, असं लोकांना वाटत असे। श्रीकृष्णांच्या अवतीभोवती हा कोण असावा असं कुतूहल होत। नंतर जेव्हा समजलं की हा देवकीचा मुलगा आहे, कंसाचा वध झाल्यानंतर, तेव्हा लोकांची दृष्टी बदलली। ज्या भावना कृष्णाची वाट पाहत असताना लोकांच्या मनामध्ये होत्या, त्या भावना कंसाचा वध होईपर्यंत आणि हा देवकीचा मुलगा आहे हे समजेपर्यंत अव्यक्त राहिल्या। रामचंद्रांना जन्माला आल्यावर पहिल्या दिवसापासून या भावनांचा सामना करावा लागला आणि रामचंद्र त्याला पुरेपूर उतरलेलेच होते। त्यांची स्वतःची अशी एक इंडिव्हिज्युअलिटी आहे, एक व्यक्तिमत्व स्वतःचं असं त्यांचं निश्चित आहे। प्रत्येकच व्यक्तीचं असतं एक निज स्वतःचं असतं। हे जे प्रत्येकाचं स्वतःचं निज असतं ते दुसऱ्यापेक्षा वेगळं असतं। जे माझं निज आहे ते माझ्या वडिलांसारखं नाही, आईसारखं नाही, माझ्या मुलांसारखं नाही, आणि माझ्या वडिलांचं निज देखील माझ्यासारखं नाही, त्यांच्या वडिलांसारखं नाही, आणि अवतीभोवतीच्या कोणासारखंच नाही। आपल्या प्रत्येकाचं एक निज असतं, एक इंडिव्हिज्युअलिटी असते। रामचंद्रांचं जे निज होतं ते निजच भव्य दिव्य होत, त्याच्यामध्ये अल्पता नव्हती, त्यांचं निजच व्यापक होत। आणि हे त्यांच्या जन्मापासून होत, प्रथमपासूनच होत। रामचंद्रांचं जे निज आहे त्या निजतेमध्ये आत्मबोध होता. आपल्या निजतेमध्ये प्रकृतीचे गुणदोष असतात, ते आपलं निज असत. रामचंद्रांच्या इंडिव्हिज्युअलिटी मध्येच आतच बोध होता आणि तो बोध वागवण्यासाठी अत्यंत करस्पॉन्डिंग अशी प्रकृती त्यांना लाभलेली होती. हजारो वर्ष झाली तरी देखील अजून का देव म्हणून सगळे मानतात याकरता मानलं जात की या दोन गोष्टी जे निज आहेत ते बोधस्वरूप आहे आणि ते सांभाळण्याकरता जी प्रकृती लाभलेली होती ती देखील त्याला अत्यंत अनुरूप अशी होती. आत बोध आहे पण प्रकृती वेडीवाकडी आहे अशा वेळेला पंचाईत होऊ शकते. म्हणून कोणी ऋषी रागीट, कोणी चटकन गैरसमज करून घेणारे, प्रकृती. रामचंद्रांच्या बाबत त्यांची प्रकृती आणि त्यांच्या आत असणारी त्यांची खरी निजता या दोन्ही गोष्टी एकमेकांना अतिशय सहाय्यभूत होत्या. साधकाला देखील साधना करत असताना आतला बोध आणि बाहेरची प्रकृती ही जितकी जमेल तितकी एकमेकांना करस्पॉन्डिंग करून घेणं हे गरजेचं असतं. त्यालाच प्रकृती शोधन असं आपण म्हणतो. ही प्रकृती शुद्ध करण्याची जी गोष्ट आहे ती रामचंद्रांना खरं म्हणजे जन्मतः लाभली. त्यांना त्यांचे गुरु वसिष्ठ त्यांच्या उपदेशानेच बोध प्राप्त झाला. पण हा बोध प्राप्त होण्याच्या आधी त्यांच्या ठिकाणी तो बोध होताच त्यांची प्रकृतीच बोधाला करस्पॉन्डिंग होती. त्यांचं वर्तन देखील त्या बोधाशी सुसंगत असंच होतं. पण गुरुवाक्यासरशी खरी ओळख पटली ती देखील गुरु शिष्य परंपरा जतन करावी म्हणून केवळ घटना घडली. वसिष्ठांनी उपदेश करताना रामा हा तुझा बोधच, मी तुला सांगतो आहे अशा भाषेमध्ये रामचंद्रांना उपदेश केलेला होता. रामचंद्रांच्या या निजतेमध्ये एकत्व ही एक महत्वाची गोष्ट होती. ते एकत्व म्हणजे त्यांचा बोध आणि त्यांच्या प्रकृती हीही एक होण्यापासूनच या एकत्वाची सुरुवात होती. आणि मग एकत्वाची जी दृष्टी त्यांना प्राप्त झालेली होती त्यामुळं आतल्या एकत्वाशी समरस आणि बाहेरही एकत्वानेच पाहणं गुरु माता पिता बंधू प्रजाजन या सर्वांशी त्यांचं परम आंतरिक एकत्व होतं आणि अद्वैत होतं. सर्वांवर समान प्रेम होतं. या आतल्या एकत्वामुळेच त्यांची प्रकृती कधी दांभिक होऊ शकत नव्हती, कधीही अहंकारी होऊ शकत नव्हती. ते सहजच नम्र होते आणि सर्वांसमोर ते नम्र होते. त्यांचं प्रेम, त्यांचा आपलेपणा, त्यांचा जिव्हाळा हे सर्वांच्या संदर्भात होतं. अगदी रावणाच्या देखील युद्धाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या बाणांच्या वर्षावामध्ये रावणाची धूळधाण झाली. त्याचा रथ मोडला, त्याचा सारथी मेला, रथावरून रावण खाली पडला, रावणाचा मुकुट उडवला गेला. पण रामचंद्रांनी रावणाला मारला नाही. रावण तक्रार करतो की ज्याचा बाण माझ्या मुकुटाला लागतो त्याचा बाण माझ्या कंठाला का लागणार नाही, हा राम वाटेल ते करू शकतो। तरी देखील एका जिव्हाळ्याने आणि कार्य पूर्ण व्हायचं होतं म्हणून युद्धाच्या पहिल्या दिवशी रावणाला रामचंद्रांनी मारलं नाही। ते राजकारणी होते, राजघराण्यातच जन्म झालेला होता, पण राजकारण कसं करावं याचा ते आदर्श असल्यामुळं त्यांनी केलेल्या राज्याला देखील रामराज्य असं म्हणायला सुरुवात झाली। तथाकथित जे राज्यकर्ते आहेत त्यांना राज्य म्हणजे काहीही करून आपल्या स्वतःची गादी सांभाळण्याचा विषय असा वाटतो। रामचंद्र हे त्याला अगदीच अपवाद होते, ही हे हा त्यांचा अपवाद देखील त्यांचा आंतरिक एकत्वाच्या गुणामुळेच त्यांना मिळालेला होता। त्यांना जगामध्ये मिळवण्यासारखं आंतरिक अंगाने काहीही नव्हतं, असं असल्यामुळे ते सुखानी वनवासात गेले। राजवैभव सोडून वनवासात जाणं पण त्याच्यामध्ये त्यांना विशेष काहीही वाटलं नाही। त्यांच्या या एकत्वाच्या गुणामुळं त्यांच्या ठिकाणी जी नम्रता, प्रेम, वात्सल्य, करुणा प्रगट होत असे त्यामुळं त्यांना लोक वश होत असत, सहज वश होत असत, लोक त्यांच्या समोर हात जोडत असत। गुहाला माहित होतं की हा दशरथ राजाचा मुलगा आहे आणि हा वनात चाललेला आहे। राज्याच्या सीमेवर असणारा गुह त्यांना गंगा ओलांडून देईल याच्यात काही आश्चर्य नव्हतं, त्याला ते करायलाच लागणार होत। पण ज्यांनी आपली सर्व सत्ता बाजूला ठेवून वनाचा त्याग केलेला आहे अशा माणसाला आणि ज्याला राज्याचा कसलाही पाठिंबा नाही अशा माणसाला गंगा ओलांडून देणं, पैसेही न घेता, कारण निष्कांचन व्यक्ती होती, ते आता राजा राम म्हणून किंवा युवराज राम म्हणून आलेले नव्हते, पण त्यांचं वर्तनच असं होतं। तो समोर येईल त्याला रामचंद्रांची सेवा करावी असंच वाटत असे। त्यांनी व्यावहारिक अंगानी मात्र रामचंद्रांची पाद्य पूजा केली, त्याचे बरेच अर्थ वेगवेगळ्या लोकांनी लावले आणि ते सगळे गोड आहेत। तुलसीदासांनी असं म्हटलं की तुझ्या चरणाची धूळ लागल्यानंतर दगडातून स्त्री निर्माण झाली, ही नाव माझ्या उपजीविकेचं साधन आहे, याच्यातून जर कोणी मनुष्य स्त्री निर्माण झाली तर मी जेवणार कसा, म्हणून मी तुझे पाय धुतो, अशी एक सुखकारक अशी कोटी त्यांनी केली। पण त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे पाय धुतले, पाद्यपूजा केली। रामचंद्रांना हा रावणाकडून आलेला अनुभव सोडला तर सगळीकडे त्यांची पूजाच होत असे। आश्रमात ते ऋषींची पूजा करत असत, पण जाताना ऋषी देखील त्यांची पूजा करत असत। अशा प्रकारे रामचंद्रांचं एक महत्वाचं गुण वैशिष्ट्य अद्वैत भावानीच सर्वत्र आणि सर्व काळ आणि त्यालाच अनुरूप असलेल्या प्रकृतीने व्यवहार करणं हे होत. रामचंद्रांची अयोध्येमध्ये मोठी वाट पाहिली जात होती. आणि ते अयोध्येमध्ये परत येणार. आदल्या दिवशी ते भरतापाशी आले. भरत अयोध्येच्या सीमेच्या बाहेर रामचंद्र प्रमाणेच वल्कल धारण केलेला आपले केस चीक लावून बांधलेला ऋषींसारखा आणि रामचंद्रही तसेच होते. दोघही वनवासी एक राज्याच्या बाहेर राहून आपल्या बंधूंच्या इच्छेला इच्छेखातर राज्य सांभाळणारा प्रत्यक्ष शत्रुघ्न अयोध्येमध्ये होता. भरताला विचारून सगळं केलं जात होत पण भरत कुठल्याही राज्यभोगापासून अलिप्त होता. भरताची आणि रामचंद्रांची भेट झाली आणि रामचंद्रांचा अयोध्येत प्रवेश करण्याचा दिवस वेळ निश्चित झाली आणि सगळ्या अयोध्यावासियांनी त्यांच्या स्वागताकरता सकाळीच गुढ्या उभारल्या. रामचंद्रांचं स्वागत आपल्या गावात आपल्या घरात आपल्या अंतःकरणात गुढी उभारून आपण करूया. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. रामचंद्रांची कृपा सदोदित आपल्या जीवनावर वर्षत राहो अशी प्रार्थना करू. रामचंद्रांच्या पायी त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो आहोत अशा भावाने त्यांना नमस्कार करू. त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आहे. हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.